मंडळी, आता आपण आपल्या पुढच्या विषयाकडे वळू, ज्याच्यामध्ये आपण लक्षण समूह 3 आणि 4 ह्याकडे बघणार आहोत. यामध्ये दुखणं जे आहे हे प्रामुख्याने पायामध्ये आहे, कमरेमध्ये नाही किंवा कमी आहे, किंवा कमरेमध्ये होतं आणि आता नाही आहे, किंवा कमरेमध्ये कधीच नव्हतं. ह्यातला जो पहिला गट आहे, गट नंबर 3, ह्याच्यामध्ये काय होतं तर पेशंटचं माकड हाडाचं टोक दुखत असतं. सामान्यपणे मध्यमवयीन स्त्री पेशंट असते, ती असं म्हणते की मी जेव्हा खुर्चीवर बसते, जर मी ताठ सरळ बसले तर मला काही होत नाही, पण मी थोडीशी पोक काढून जर बसले, थोडीशी रिलॅक्स्ड जर बसले, तर मग मला माझ्या माकडहाडाच्या टोकाकडे दुखायला लागतं. आणि हे जे दुखणं आहे हे मला माझ्या समजुतीने डिलिव्हरीनंतर सुरू झालेलं आहे, आणि मला असं वाटतं की माकडहाड माझं तिरकं झालेलं आहे म्हणून मला हे दुखतं, किंवा डिलिव्हरीच्या वेळेला मला त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टरांनी कमरेत जे मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं त्यामुळेच हा त्रास मला सुरू झालेला आहे. यातला गमतीचा भाग सोडला तर हे दुखणं हे माकडहाडाच्या टोकाला असतं. दुसरा जो एक ग्रुप आहे, दुसरा जो एक गट आहे, तो असा आहे की ज्यांना जांघेमध्ये दुखतं, एका बाजूला दुखतं किंवा दोन्ही बाजूला दुखतं, आणि बऱ्याच वेळा त्यांना असं सांगण्यात येतं की तुमची ही तक्रार ही मूत्रनलिकेमध्ये जो खडा झाला आहे, मुतखडा झाला आहे, त्यामुळे आहे, किंवा तत्सम आजारामुळे आहे. त्या संबंधाने विविध तपासण्या केल्या जातात आणि शेवटी त्यामध्ये काहीही निष्पन्न होत नाही. आणि जेव्हा मग शेवटी डॉक्टर आता काय राहिलं म्हणून पेशंटच्या कमरेचा MRI स्कॅन करतात, त्यावेळेला कमरेच्या मणक्यामध्ये झालेल्या बदलांचा हा परिणाम आहे असं बऱ्याच वेळेला लक्षात येतं. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये पेशंटचा गुडघा दुखतो. ही गुडघेदुखी जी आहे ही गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला, आतल्या बाजूला नव्हे. म्हणजे आपण सरळ उभे राहिलो आणि आपण आपल्या उजव्या गुडघ्याच्या बाबतीत बोलत असलो तर उजव्या गुडघ्याच्या पायाच्या करंगळीच्या बाजूला हा गुडघा दुखतो, किंवा लवणीकडे हा गुडघा दुखतो. मांडी घालून जास्ती वेळ बसता येत नाही. मध्यमवयीन व्यक्तीमध्ये चालल्यानंतर पायाकडे ते दुखणं खाली सरकतं, अशा स्वरूपाचं असू शकतं. याचंच आणखीन एक कॉमन दिसणारं लक्षण म्हणजे पायाची टाच दुखते. पायाची टाच दुखणं हे विशेष करून मध्यमवयीन स्त्रियांमध्ये दिसतं, आणि ही टाचदुखी ही सकाळी उठल्यानंतर पहिली 5 पावलं चालेपर्यंत प्रचंड प्रमाणात जाणवते. त्यानंतर ही टाचदुखी कमी कमी होत जाते आणि मग पेशंटना बरं वाटायला लागतं. याच टाचदुखीचं दुसरं रूप असं दिसतं की दिवसाच्या शेवटाला भयंकर प्रमाणात टाच दुखते, पण रात्रभराच्या आरामानंतर मात्र सकाळी उठताना टाच विशेष दुखत नाही. तेव्हा हा झाला लक्षणांचा तिसरा गट, ज्यामध्ये माकडहाडाचं टोक जांघेकडे, गुडघ्याच्या बाहेरच्या किंवा मागच्या बाजूला आणि पायाच्या टाचेमध्ये दुखू शकतं हा लक्षण समूह आपल्याला दिसतो. ह्यामध्ये मी आत्ता म्हटल्याप्रमाणे मध्यमवयीन पुरुष अथवा मध्यमवयीन स्त्रिया हा यातल्या पेशंट बऱ्याचशा प्रमाणात असतात, आणि त्यांच्यापरीने ह्या समस्येचं निराकरण व्हावं ह्या दृष्टीने बरीचशी माहिती डॉक्टरांना द्यायचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये हे दुखणं डिलिव्हरी संबंधानी आहे, हे दुखणं मूत्रनलिकेतल्या खड्यामुळे आहे, हे दुखणं मला गुडघ्यावर येणाऱ्या ताणामुळे आहे, हे दुखणं माझ्या टाचेचं हाड वाढलं आहे म्हणून आहे, इत्यादी इत्यादी विषयांचा उहापोह याच्यामध्ये केला जातो. याबद्दल चर्चा केली जाते आणि पेशंट ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात असलेल्या सर्व शंका प्रश्नाच्या रूपामध्ये डॉक्टरांना विचारतात. आता आपण चौथ्या महत्त्वाच्या गटसमूहाकडे वळू, ज्या ठिकाणी सबंध पाय म्हणजे कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत ह्या वेदना असू शकतात, ज्याला सायाटिका असं म्हणतात. सायाटिका म्हणजे सायाटिक नर्व ही वेदना देते. आता सायाटिका हे जे आहे याच्यामध्ये एक जो भाग आहे हा पाठीच्या बाजूनी, खुब्याच्या मागून, मांडीच्या मागून, गुडघ्याच्या मागून, पोटरी आणि टाच आणि पावलाची कडेची 2 बोटं यामध्ये पसरतो. दुसरा जो प्रकार आहे तो आपल्या खुब्याच्या बाहेरच्या बाजूला, मांडीच्या बाहेरच्या बाजूला, नडगीच्या बाहेरच्या बाजूला आणि पावलाच्या अंगठ्यामध्ये पसरतो. ह्याला आम्ही L5 सायाटिका म्हणतो, या अगोदर वर्णन केलेला S1 सायाटिका असं म्हणतो. हे जे सायाटिकाचं जे ज्या वेदना आहेत ह्या वेदनांचं कारण काय आहे तर ही बऱ्याच विस्तृत स्वरूपामध्ये माहिती आपण घेतली पाहिजे, ज्यामध्ये आपल्या कमरेच्या मणक्यांमधल्या सक्त्या आहेत त्यात होणारे बदल हे त्याचं महत्त्वाचं कारण असतं. मगाशी म्हणल्याप्रमाणे माकडहाडाचं टोक दुखणे, जांघेत दुखणे, गुडघा दुखणे आणि टाच दुखणे हे सुद्धा आपल्या कमरेच्या मणक्यांमधल्या चकत्यांमध्ये झालेल्या बदलाचं निदर्शक आहे. आणि हे आपण काही विशिष्ट पद्धतीने डॉक्टर लोक आम्ही त्याची तपासणी केल्यामुळे हे निश्चितपणे खात्रीशीर सांगू शकतो. आपल्याला सायटिक पेन जे मी आत्ता सांगितलं पूर्ण पाय दुखणे हे ह्या चकतीमध्ये झालेल्या वाढीव बदलाचं निदर्शक असू शकतं. आपण त्याकडे लक्ष देत असताना असा विचार केला पाहिजे की ह्या वेदनेचा कालावधी काय आहे. आता ह्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की या सर्व वेदनांच्या बरोबरीने पायामधली ताकद कमी होणे, पायामध्ये पेटके येणे, पायाला बधीरपणा येणे, पायावरचे केस जाणे, पायावरची त्वचेची तुकतुकी कमी होणे हे पण फरक त्यामध्ये होत असतात. पण हे सूक्ष्म फरक असल्यामुळे बऱ्याच वेळा नजरेतनं ते सुटू शकतात. ह्या आत्ता बोललेल्या विषयामध्ये एक सोपी टेस्ट आहे जी आपण घरबसल्या करू शकतो. त्यामध्ये खुर्चीमध्ये बसून आपले दोन्ही गुडघे, दोन्हीपैकी एक गुडघा एका वेळेला असा आपण सरळ करायचा प्रयत्न जर केला आणि त्यावेळेला आपल्याला मांडीच्या मागच्या भागामध्ये किंवा कडेला प्रचंड प्रमाणात रग लागली, ओढ लागली किंवा दुखलं तर हे दुखणं बिघाड रूपाचं असण्याची शक्यता असते. जर आपण हे दुखणं, मी स्वतः माझ्या संशोधनातून शोधून काढलेल्या दोन जागा आहेत ज्याचं चित्र खाली मी देत आहे, ह्या दोन जागी जर आपण दाबून पाहिलं आणि त्यामध्ये जर आपल्याला असं आढळलं की त्या शिराया अतिशय जोराने दुखत आहेत तर हे दुखणं बदल या रूपाचं असू शकतं आणि ज्याला औषधोपचाराने गोळ्या घेऊन इंजेक्शन्स घेऊन आपण बऱ्याच अंशी बदल त्यात करून दुरुस्त करू शकतो. ही जी लक्षणं आहेत आणि त्यांच्याबद्दलचा जो विचार आहे हा मी सांगितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आम्हा डॉक्टरांकडे येणाऱ्या पेशंट्सपैकी जवळजवळ 80% पेशंट्स हे या अवस्थेमध्ये येतात. त्यांचे गुडघे दुखत असतात, टाच दुखत असते, जांघेत दुखत असतं, माकडहाडाचं टोक दुखत असतं किंवा पूर्णपणे पाय दुखत असतो. ह्यामध्ये अर्थातच आपल्या लक्षात येईल की तो पेशंट त्या ह्याच्यामध्ये विविध अवस्थेमध्ये विविध वयोगटामध्ये असू शकतो. सामान्यपणे टाच दुखणे, गुडघा दुखणे, जांघेत दुखणे, माकडहाडाचं टोक दुखणे हे जे दुखणं आहे हे बऱ्याच वेळेला मध्यमवयीन व्यक्तींमध्ये दिसतं. पूर्णपणे पाय दुखणे ज्याला आपण सायटिक नर्वचं दुखणं असं बोललो हे पूर्णपणे पाय दुखणे हे बऱ्याच वेळेला वयाच्या 45 आसपास दुखतं. स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये दोघांमध्ये ह्या त्रासाचा अंमल बऱ्याच प्रमाणात दिसतो. आपण ह्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे. डॉक्टरांशी त्याबाबत बोलत असताना आपली लक्षणं आपण अचूकपणे जर सांगितली तर डॉक्टर हे या केवळ माहिती ऐकूनसुद्धा ह्याचं एक छोटेखानी निदान करू शकतात.